नमस्कार. आकाशवाणी पणजीच्या प्रादेशिक खबर विभागावरवी राजश्री कामत तुमकां राष्ट्रीय खबरो दिता. भाजपाचे कार्यकारी अध्यक्ष नितीन नबीन हांचो पक्षाचे नवे अध्यक्ष म्हण निवड जाल्या. भाजपाचे राष्ट्रीय वेंचणूक अधिकारी डॉ के लक्ष्मण हांणी नवी दिल्लीत पक्ष मुख्यालयात नबीन हांच्या नियुक्तीची घोषणा केली. ह्या पदा खातीर फक्त तांचे नाव प्रस्तावीत केल्ल्यान नबीन हांची बिनविरोध निवड जाली. डॉ के लक्ष्मण हांणी म्हायती दिली की नितीन नबीन हांच्या वटेन 37 नामांकन पत्रां प्राप्त जालीं. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी आणि केंद्रीय मंत्री अमित शाह, राजनाथ सिंह, जे पी नड्डा आणि नितीन गडकरी आणि नवीन यांचा भौमान केलो. ह्या वेळार प्रधानमंत्री नरेंद्र मोदी आणि परवी दितना म्हळे,
नितीनजी खुद भी एक प्रकार से मिलेनियल है. वो उस जनरेशन से है जिसने भारत में बड़े आर्थिक, सामाजिक और टेक्नोलॉजिकल परिवर्तन होते देखे हैं. वो उस जनरेशन से है जिसने बचपन में रेडियो से सूचनाएं पाई और आज एआई के भी एक्टिव यूजर है.
मोदी हांणी म्हळे की नवीन हे भाजपाचे दायज मुखार व्हरतले. नवनियुक्त भाजपा राष्ट्रीय अध्यक्ष हे त्या पिळगेतले असतात जाणी देशात व्हड आर्थिक, सामाजिक आणि तांत्रिक परिवर्तन पळयला. नवीन हांच्या कडेन तरुणाईची उर्जा आणि संघटनात्मक कामाचा व्यापक अनुभव असा जो पक्षाच्या प्रत्येक कार्यकर्त्या खातीर खूप फायदेशीर ठरतलो असे ते उलयले. भाजपावेला लोकांचा विश्वास सतत बळकट जायत असा असे मोदींनी अधोरेखित केले. फाटल्या 11 वर्षात पक्षान जनतेचा विश्वास संपादन करपाचो उल्लेखनीय प्रवास केला. जनतेची सेवा ही सदाच पक्षाची सर्वोच्च प्राथमिकता उरल्या असे त्यांनी अधोरेखित केले.
जनार्दन की सेवा ये हमारे लिए हमेशा सर्वोपरि रही. हमने सत्ता को सुख का नहीं बल्कि सेवा का माध्यम बनाया है. इसलिए भाजपा पर जनता का विश्वास निरंतर मजबूत होता गया. अगर बीते 11 वर्षों की ही बात करें तो भाजपा की यात्रा जन विश्वास अर्जित करने की अद्भुत यात्रा रही है.
नवीन अंका परवी दितना केंद्रीय मंत्री जे पी नड्डा हणी म्हळे,
जी जो मूलतः कार्यकर्ता है, वैचारिक पृष्ठभूमि पर परिपक्व है और बहुत ही छोटी उम्र में 5 बार विधायक रह चुके हैं और वर्तमान में भी विधायक हैं. बिहार सरकार में कई बार मंत्री रहे हैं. हमारे राष्ट्रीय युवा मोर्चा के महासचिव के रूप में आपको सारे देश का भ्रमण करने का मौका मिला. ऐसे हमारे नौजवान, ऊर्जावान और प्रतिभावान अध्यक्ष के रूप में आपने कार्यभार संभाला है. आपको बहुत बहुत बधाई, बहुत बहुत शुभकामनाएं.
अंमलबजावणी संचालनालयान आज मनी लॉन्डरिंग प्रतिबंधक कायद्याच्या तरतुदी प्रमाण केरळ, तामिळनाडू आणि कर्नाटकातल्या 21 वातांनी शोध मोहीम राबवली. शबरीमाला मंदिराकडे संबंधित भांगर आणि हेर मंदिर मालमत्तेच्या गैरव्यवहारासंदर्भात ही शोध मोहीम राबवली. केरळ गुन्हे शाखेन नोंदवल्या कितल्याशाच एफआयआर उपरांत ही चौकशी सुरू झाल्या. जातून त्रावणकोर देवस्वम बोर्डाचे अधिकारी, खासगी व्यक्ती, मध्यस्थ आणि ज्वेलर्स यांचा समावेश आशिया खोल रुजलेले गुन्हेगारी कट उकताडार आयल्या. प्राथमिक तपासाप्रमाण 2019 ते 2025 या कालावधीत भांगरान भरिल्या पवित्र अधिकृत कलाकृतींक या नोंदणीत जाणून बुजून तांब्याच्यो प्लेट म्हणून चुकीचे सादर केले आणि मंदिर परिसरातल्या बेकायदेशीरपणान काढून उडयले. आदिवासी मेळघाट प्रदेशात सतत जावपी बाल आणि माता मृत्यूदरांक आळाबंद हाडपाक महाराष्ट्र सरकार खूपच कमी प्रगती करत आशिल्ल्याबद्दल मुंबई उच्च न्यायालयान महाराष्ट्र सरकाराक फटकारला. भलायकी सेवा तैनात करप, मुळावे सुविधा आणि फाटल्या समितीच्या हवालाची अंमलबजावणी हाचो समावेश आशिल्लो एक व्यापक रोडमॅप 4 सप्तका भितर सादर करपाचे निर्देश न्यायालयान राज्याक दिल्यात. फाटल्या 13 महिन्यात संस्थेच्या सर्जिकल डिसिप्लिन विभागान हजारावयर रोबोटिक शस्त्रक्रिया केल्यात आणि देशात शस्त्रक्रिया उपचारात महत्वाची उदरगत झाल्या असे नवी दिल्लीच्या अखिल भारतीय वैद्यकीय विज्ञान संस्थेन सांगला. आज पत्रकार परिषदेत उलयताना शस्त्रक्रिया विषय विभागाचे मुखेल प्राध्यापक सुनील चुंबर हांणी सांगले की पारंपारिक उक्त्या शस्त्रक्रिये परस रोबोटिक शस्त्रक्रिया करून शस्त्रक्रिया उपरांतची वेदना 50% उणी झाल्या. आंध्र प्रदेशाचे मुख्यमंत्री एन चंद्रबाबू नायडू हांणी आज दावोसात झाल्या जागतिक आर्थिक मंच शिखर परिषदेत युएईची अर्थव्यवस्था आणि पर्यटन मंत्री अब्दुला बिन तौक अलमारी हांची भेट घेतली. भेटीवेळार नायडू हांणी अन्न सुरक्षा, लॉजिस्टिक्स, बंदर आधारित उद्योग, अक्षय ऊर्जा, शहरी विकास, पर्यटन आणि मुळाव्या सुविधांमध्ये गुंतवणुकीच्या संधीची रूपरेषा मांडली. खेलो इंडिया शिंयाळी सत्र 2026 पहिलो पावणो आज सावन लडाखातल्या लेहात सुरू जाता. या वृत्तीत प्रशिक्षक आणि तांत्रिक अधिकाऱ्यांसहित 1000 परस चढ दादल्या आणि बायला खेळाडू वाटेकार जातली. भारतीय हवामान विभागान फाल्यां मेरेन पंजाबातल्या कांय भागांनी सकाळ आणि रातच्या दाट ते खूप दाट धुक्याची स्थिती उरतली असो अदमास दिला. आणि इतल्यान ह्यो राष्ट्रीय खबरो सोपल्यो. आमचे मुखावेले राष्ट्र खबर ऐकात फाल्यां सकाळच्या 8:40 मिनिटांचेर. नमस्कार.